नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरां देता. मुखेल खबरो. राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीए हांणी काल एकमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां आपलो फुडारी म्हण वेंचून काडला. 18व्या लोकसभेच्या वांगड्यांक येवकार दिवपाक लोकसभा सचिवालय तयार आसा. फुडल्या 6 दिसांत उत्तर उदेंत वाठार, उपहिमालयान अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांत गडगड आनी वीज पडपा वांगडाच पावस पडपाचो अदमास आसा. आयसीसी T20 विश्वचषकांत काल राती न्यूयॉर्कांतल्या नासाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळा मैदानार जाल्ल्या गट पावण्यार भारतान आयर्लंडाक 8 विकेटींनी हारयले. आता पुराय खबरो. राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीए हांणी काल एकमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां आपलो फुडारी म्हण वेंचून काडला. नवी दिल्लीतल्या प्रधानमंत्र्यांच्या घरा एनडीए फुडाऱ्यांच्या बसकेत श्री मोदी हांच्या फुडारपणाखाला एनडीए सरकाराच्या काळात फाटल्या 10 वर्सात भारतान दर एका मळार सगळ्या वटांनी उदरगत पळयल्या असो उल्लेख करून थाराव पास जालो. 6 दशका उपरांत सलग तिसरे खेपे देशातल्या लोकांनी पूर्ण भोवमतान बेसबरो फुडारी वेचून काढला अशें थारावात म्हळां. सेगीत तिसऱ्या सरकारा खातीर हो इतिहासीक जनादेश आशिल्ल्याचें श्री मोदी हांणी म्हळें. हे बसके वेळार एनडीए सरकार देशाच्या सगळ्या वटांनी उदरगती खातीर वावुरतले अशें एकमतान थारायले. विकसित भारताविशी श्री मोदी हांचो स्पष्ट दृष्टीकोन आसा अशें एनडीए वांगड्यांनी सांगले. तशेंच भारताविशी संवसारांत अभिमान वाडोवपा खातीर प्रधानमंत्री मोदी हांणी केल्ल्या वावराची फुडाऱ्यांनी तोखणाय केली. तशेंच श्री मोदी हांणी गरिबी ना करपाचे यत्न केल्ल्याची तांणी तोखणाय केली. हे बसकेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग आनी अमित शाह हाजीर आशिल्ले. तेलुगू देशम पक्षाचे मुखेली एन चंद्रबाबू नायडू, जनता दल युनायटेड मुखेली आनी बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना शिंदेगट फुडारी आनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोक जनशक्ती पार्टी रामविलास मुखेली चिराग पासवान आनी एनडीए मतदारांचे हेर फुडारी हे बसकेत हाजीर आशिल्ले. आंध्र प्रदेशात राष्ट्रीय लोकशाय आघाडीन विधानसभेत 175 आनी संसदेत 25 जाग्यांचेर जैत मेळून इतिहास घडयला. तेलुगू देशम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू 4थे खेपे मुख्यमंत्री जावपाचे आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल 17वी लोकसभा विसर्जित केल्या. केंद्रीय मंत्रिमंडळान काल दनपारा जाल्ल्या बसकेत राष्ट्रपती मुर्मू हांकां 17वी लोकसभा बेगोबेग प्रभावीपणान विसर्जित करपाचो सल्लो दिलो. ताचे आदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेवन केंद्रीय मंत्रिमंडळा वांगडा राजिनामो दिलो. राष्ट्रपती मुर्मू हांणी राजिनामो मान्य करून प्रधानमंत्री आनी केंद्रीय मंत्रिमंडळाक नवे सरकार तयार जायसर पदाचेर कार्यरत रावपाक सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयोजित केल्ल्या जेवणाच्या कार्यावळीत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात गेल्ले. तशेंच राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी सयत 17व्या लोकसभेचे आनी कितलेशेच मंत्री आनी फुडारी राष्ट्रपती भवनात हाजीर आशिल्ले. 18व्या लोकसभेच्या वांगड्यांक येवकार दिवपाक लोकसभा सचिवालय तयार आसा. वांगड्यांक येवकार दिवपा खातीर आनी तांची सोंपेपणान नोंदणी सुनिश्चित करपा खातीर जायते उपाय केल्यात अशें सचिवालयान एका पत्रकांत सांगला. वेळ वाचोवपाच्या हेतान आनी कागदविरयत डिजिटल प्रक्रिया वापरपाच्या हेतान नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांची नोंदणी ऑनलायन इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर एप्लिकेशनावरवी जातली. भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी इंडियाच्या भागीदारांनी काल नवी दिल्लीत बसका घेवन केंद्रात सरकार घडोवपाविशी रणनितीक चर्चा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांच्या नवी दिल्लीतल्या अधिकृत राबित्या घराही बसका जाली. आमच्या संविधानाच्या प्रस्तावनात आसपाव केल्ल्या मूल्यांकडेन आपली मुळावी बांदिलकाय आसपी सगळ्या पक्षांक आघाडी येवकार दिता अशें बसके वेळार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांणी सांगले. बसके उपरांत ते खबराकारांकडेन उलयताले. काँग्रेस फुडारी सोनिया गांधी, राहुल गांधी आनी प्रियांका गांधी, झामुमोच्यो कल्पना सोरेन, आपचे संजय सिंग, समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, भाकपा फुडारी सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सपा मुखेली शरद पवार, डीएमकेचे मुखेली एम के स्टॅलिन आणि हेर लोक हे बसकेत हाजीर आशिल्ले. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. भारतीय मूळ आशिल्ली अंतरिक्ष यात्री सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या अंतरिक्ष एजन्सी नासाच्या पहिल्या चालक दल मोहिमेत बोईंग स्टारलायनर्स विमानातल्यान अंतरिक्षात उड्डाण करपी पहिली बायल थारल्या. बुच विल्मोर तिच्या वांगडा आशिल्लो. 59 वर्सा पिरायच्या विल्यम्सान मानव रेटेड नव्या अंतरिक्ष यानाच्या पहिल्या मोहिमेचेर उड्डाण करपी पहिली बायल जावन इतिहास घडयला. फ्लोरिडाच्या केप कानावेरल स्पेस फोर्स स्टेशनाचेर आशिल्ल्या स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स 41 युनायटेड लॉन्च अलायन्स एटलास वी रॉकेटावरवी हे उड्डाण जाले. कितलीशीच वर्सा कळाव जाल्या उपरांत ही मोहीम सुरू जाली. पहिली मानवीय उड्डाण 7 मे दिसा जावपाचे आशिल्ले, पूण हिलियम गळती आणि उपरांत युएलए हांगा वीज पुरवण समस्या निर्माण जाल्ल्यान कळाव जालो. हो तिसरो यत्न आशिल्लो आणि ह्या वेळार हवामान प्रक्षेपणा खातीर 90% अनुकूल आशिल्ले. 61 वर्सा पिरायेचो बुच ह्या विमानाची कमांड दितलो आणि विल्यम्स या विमानाची पायलट म्हणून काम करतली. दोघांय सुमार सप्तकभर आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर उरतली आणि हाच्या उपरांत चालक दल कॅप्सुलांवरवी धर्तरेचेर परत येतली. स्टारलायनर मिशनात अंतरिक्ष यात्री आणि फुडल्या नासाच्या मिशनांखातीर गरजेचे सामान धर्तरेच्या सकयल्या कक्षेत आणि ताच्या भायर व्हरपाचो हेतू आसा. भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती पथकान उत्तर बंगाल आणि सिक्कीमात जायत्यो गो ग्रीन इनिशिएटिव्ह्स करून संसारीक पर्यावरण दीस मनयलो. उदेंत सिक्कीमातल्या चांगू हांगा प्लास्टीक कोयर वेवस्थापन आणि रिसायकल प्लांटाचे उक्तावण हे तातूंतले एक मुखेल खाशेलपण. लष्कराच्या सद्भावना उपक्रमातलो एक भाग आशिल्ल्या ह्या प्रकल्पाचो हेतू कोयर वेवस्थापनात सुदारणा करप, टिकाऊपण वाडोवप आणि थळाव्या अर्थवेवस्थेक फायदो दिवप असो आसा. ह्या प्लास्टीक कोयराचे रस्ते बांधपा खातीर तशेंच विटा तयार करपा खातीर उपेग करतले, जाका लागून प्रदूषण आणि लँडफील भार उणो जातलो. तशेंच ह्या उपक्रमाक लागून थळाव्या गावकारांक रोजगार मेळटलो, अर्थीक मजत जातली. भारतीय सैन्य पर्यावरणाचो सांबाळ करपाक जायत्या कार्यावळीवरवी यत्न करीत आसा, जातून घनकोयर वेवस्थापन तशेंच 2027 मेरेन लष्करी लँडफील ना करपा खातीर अपशिष्ट मुक्त सैन्य अभियानाचो आसपाव आसा. कोयराचो बरो वापर करपा खातीर आणि समाज कल्याणाच्या दिकेन नेटान पावलां मारपाच्या लष्करांच्या यत्नांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि थळाव्या लोकांनी तोखणाय केली. फुडल्या 6 दिसात उत्तर उदेंत वाठार, उपहिमालयान अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात गडगड आणि वीज पडपासयत पाऊस पडटलो. फाल्यां मेरेन उत्तर अस्तंत भारताचेर काय सुवातांनी पाऊस आणि गडगड जावपाची शक्यताय आसा. फुडल्या 3 ते 4 दिसात जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बालिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडाचेरूय अशीच परिस्थिती असपाची शक्यताय आसा, असे भारतीय हवामान खात्यान सांगला. फुडल्या 3 ते 4 दिसात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि ओडिशा हांगा उष्णताय लहरांची परिस्थिती निर्माण जातली असो अदमास आसा. मध्य अरबी दर्याच्या उरिल्ल्या वाठारांनी, कर्नाटकाच्या उरिल्ल्या वाठारांनी, दक्षिण महाराष्ट्रातल्या काय वाठारांनी, तेलंगणा आणि दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशातल्या काय वाठारांनी फुडल्या 3 ते 4 दिसात नैऋत्य मान्सून येवपाक परिस्थिती अनुकूल आसा, असे हवामान खात्यान सांगला. आयसीसी T20 विश्वचषकात काल राती न्यूयॉर्कातल्या नासाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळा मैदानार जाल्ल्या गट पावण्यार भारतान आयर्लंडाक 8 विकेटींनी हारयलो. पहिली फलंदाजी करपी आयर्लंडान 16 षटकांनी फकत 96 धावण्यो काढल्यो. भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्यान 3 गडे बाद केले. ताका जाप दितना भारतान फक्त 12.2 षटकांनी 2 गडे वगड्यात लक्ष गाठले. कर्णधार रोहित शर्मान 52 धावण्यो केल्यो. भारताचो दुसरो खेळ या महिन्याच्या 9 तारखेक पाकिस्ताना आड जातलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रीय लोकशाय आघाडी NDA हांणी काल एकमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका आपलो फुडारी म्हूण वेचून काढला. 18व्या लोकसभेच्या वांगड्यांक येवकार दिवपाक लोकसभा सचिवालय तयार आसा. फुडल्या 6 दिसात उत्तर उदेंत वाठार, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात गडगड आणि वीज पडपा वांगडाच पाऊस पडपाचो अदमास आसा. आयसीसी T20 विश्वचषकात काल राती न्यूयॉर्कातल्या नासाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळा मैदानार जाल्ल्या गट पावण्यार भारतान आयर्लंडाक 8 विकेटींनी हारयलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.